चला दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
आणि माझ्या बरोबर आहे अमोल परसुरे पॉपकॉर्न पे चर्चा नावाची yes. वेब सिरीज किंवा वेब शो त्यानं चालू केला आहे टीव्ही yes. चांगलं सगळं त्याचं काम सोडून दिलंय आयबीएन लोकमतवर तो आता दिसणार नाही पण हेच तुझे करतोयस ना की इंटरनेटवर आपण बरंच काही म्हणजे एआयबीचं खूप गाजलं
बरोबर
टीव्हीएफ आहे
बरोबर
या सगळ्यांचं हिंदी इंग्लिश मध्ये बरंच काम होतंय पण मराठीत काहीच वेबवर फार असं होत नाहीये म्हणून तू तुला असं वाटलं की हे करावं चालू
हो 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 पॉपकॉर्न हा जे सिनेमा बघायला जातात त्या सगळ्यांसाठी खूप जवळच एक खाद्य आहे
एक मिनिट तिथे पॉपकॉर्न नाही काय मला वाटलं की पॉपकॉर्न म्हणजे हू इज युअर डॅडी
ओ नो 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 असले काही प्रश्न मला विचारायचे नाहीत काढून घेत नाहीयेत
बाप का नाम पुरा नाम
नाही नाही
पॉपकॉर्न पे चर्चा अर्थातच तुझे मूवी रिव्ह्यूज खूप फेमस आहेत
हो
तर त्यात मूवी रिव्ह्यूज असणार
मूवी रिव्ह्यूज असतील त्याच्यामध्ये पण अर्थात मी अर्धा तास लोकांचं डोकं खायचो टीव्हीवर तेवढा वेळ मी इथे वेबवर घेणार नाही मी साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये एका सिनेमाचा रिव्ह्यू जो आहे तो लोकांना सांगेन 3 मिनिटं 4 मिनिटं म्हणजे फार तर 4 मिनिटं याच्यावर आम्ही जाणार नाही असं ठरवलंय त्याच्याशिवाय काही छान गप्पा आणि त्या सुद्धा न्यूज चॅनलवर आपण ज्या पद्धतीने बघतो किंवा मी रेडिओचं नाव आता घेत नाही पण म्हणजे संग्रामच्या स्टाईल मधल्या ज्या गप्पा असतात जशी तू
इन्फॉर्मल
हा म्हणजे इन्फॉर्मल गप्पा असतात पहिली सुरुवात जी केलेली आहे ती केदार शिंदे आणि सिद्धार्थ जाधव त्याला खूप चांगले हिट्सही मिळाले आतापर्यंत
हे ऍक्सेस करायचं असेल तर काय युट्यूब वरती
युट्यूब वर जायचं आणि अद्भुत क्रिएटिव्ह हे आमचं चॅनल आहे ADBHOOT इट्स ऍड भूत अद्भुत
मोर विथ अमोल परसुरे इन जस्ट अ बिट पण त्याच्या आधी सुपरहिट गाणं
सनम रे सनम रे तू मेरा सनम हुआ रे
मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम बजाते रहो